प्रोफेसर बी आर देवधर लिखित थोर संगीतकारांची परंपरा या पुस्तकाचे अभिवाचन. खासाहेब नथन खा, आग्रा. खासाहेब नथन खा इसवी सन 1900 मध्ये म्हैसूर येथे मृत्यू पावली. दिनांक 9 आणि 10 डिसेंबर 1950 रोजी मुंबई येथे त्यांची 50वी पुण्यतिथी मोठ्या थाटामाटाने साजरी करण्यात आली. नथन खा म्हणजे आग्रा घराण्यातील एक दैदिप्यमान हिरा होता. आपल्या गायन कौशल्याने त्यावेळेच्या दुनियेला खासाहेबांनी चकित करून सोडले होते. स्वतःच्या बुद्धीच्या व मेहनतीच्या जोरावर त्यांनी एक विवक्षित गायकी निर्माण केली होती आणि त्यांच्या गायकीची विशेष छाप खासाहेब फैयाज खानच्या गायकीवर विशेष होती असे या दोघांची गाणी ऐकलेले लोक सांगतात. भास्करबुवा बखले आणि बाई बबलीबाई या दोन प्रसिद्ध महाराष्ट्रीय कलावंतांचे ते उस्ताद होते आणि काही वर्ष त्यांचं वास्तव्य मुंबईत होतं म्हणून अजूनही महाराष्ट्रात त्यांचं नाव निघत आहे. खासाहेबांच्याबद्दल माहिती असणारे लोक आज हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच राहिले आहे, पण तीही त्यांची माहिती ऐकीवच आहे. त्यांच्या निकट संबंधात राहिलेली एकही व्यक्ती आज हयात नाही, त्यामुळे त्यांची विश्वसनीय माहिती मिळणे कठीण झाले आहे. पण सुदैवाने त्यांचे चिरंजीव खासाहेब विलायत हुसेन यांनी त्यांच्याविषयी बरीच माहिती गोळा केली आहे आणि त्या माहितीवर आधारित असा हा लेख. घराणी. खासाहेब विलायत हुसेन खां यांना लेखनाचा आणि काव्याचा शौक आहे ही गोष्ट बाहेरील लोकांना फारशी माहीत नव्हती. त्यांच्या चौकस स्वभावामुळे गायकीवरील मोठा इतिहास त्यांच्याकडे जमा झाला आहे आणि तो त्यांनी उर्दूत लिहूनही ठेवला आहे. त्यांच्या घराण्याची वंशावळ त्यांच्याकडे आहे त्यावरून असे दिसून येते की त्यांचे पूर्वज हाजी सुजान खां हे अकबराच्या दरबारी होते आणि त्यांनीच प्रथम धर्मांतर केले. हे पूर्वीचे राजपूत हिंदू होते. मालकदास या त्यांच्या पूर्वजांपासूनची वंशावळ मात्र पुरी मिळते ती अशी आहे. या वंशावळीपैकी श्यामरंगांपर्यंत या घराण्यात ध्रुपद धमारचेच गाणे गायले जात होते. त्यांचे सर्वात लहान चिरंजीव खुदाबक्ष हे गेंगणे असल्यामुळे लोक त्यांना गग्गे खुदाबक्ष या नावाने पुकारू लागले. त्यांचे तिन्ही वडील भाऊ घराण्यातील विद्येत तरबेज झाले, पण खुदाबक्ष यांच्या आवाजातील नैसर्गिक दोषामुळे त्यांची मात्र विद्येत प्रगती होईना म्हणून सर्व बंधू त्यांची टवाळी करू लागले. या गोष्टीची खुदाबक्ष यांना चीड आली आणि ते ग्वाल्हेरला निघून गेले. त्यावेळी नथन पीर बक्ष हद्दू हस्सू खानचे आजे तेथे येऊन राहिले होते. त्यांच्याकडे खुदाबक्ष गेले आणि त्यांचे पाय धरून म्हणाले की उस्तादजी, तुम्ही मला ख्याल गायकी शिकवा. माझा आवाज वाईट असल्यामुळे सर्व लोक माझी चेष्टा करतात. ध्रुपद गायकी मला साधत नाही म्हणून मी आपल्या पायांजवळ आलो आहे. नथन पीरबक्ष यांनी खुदाबक्ष यांचा आवाज ऐकला आणि म्हणाले, बेटा घाबरू नको, तुझ्या आवाजातील दोष निघू शकेल, पण मी सांगतो त्याप्रमाणे बरीच वर्ष तुला मेहनत करावी लागेल. त्यानंतर नथन पीरबक्ष यांनी काही विवक्षित तऱ्हेने खुदाबक्ष यांच्याकडून खर्जाची मेहनत करून घेतली आणि 4-5 वर्षांनंतर त्यांचा आवाज हळूहळू सुटू लागला. पुढे ते ख्याल गायकीमध्ये चांगलेच तरबेज झाले आणि 12 वर्षानंतर परत आग्रा येथे येऊन त्यांनी आपल्या गायकीने आपल्या बंधूंना चकित करून सोडले. यानंतर जयपूर दरबारामध्ये त्यांना मानाची जागा मिळाली. गग्गे खुदाबक्ष ख्याल गायकी तयार होऊन मान्यता पाहू लागलेले पाहताच त्यांच्यानंतरची त्यांच्या घराण्यातील पिढी ख्याल गायकीच गाऊ लागली. गग्गे खुदाबक्ष यांचे दोन्ही चिरंजीव आणि जंगू खानचे पुत्र शेर खां हे सर्वच चांगले तयार झाले. हे कुटुंब एकाच शहरात आणि एकत्रच राहत असल्यामुळे त्यांचे आपापसातील संबंध जिव्हाळ्याचे होते. शेर खां. जंगू खां यांचे चिरंजीव शेर खां हेच खासाहेब नथन खां यांचे वडील. ते स्वभावाने अत्यंत रागीट. नथन खां एवढे एकच अपत्य त्यांना होते. नथन खां 1-2 वर्षाचे असतानाच शेर खानची लहर लागली की आपण मुंबईत जाऊन 4 पैसे कमवावे. त्याप्रमाणे ते जे मुंबईला आले ते तेथेच रमले. त्यांचा स्वभाव अत्यंत साधा भोळा होता. मुंबईला 8 वर्ष राहिल्यानंतर पुन्हा त्यांची लहर आग्रा शहराकडे वळली. गावी परत जाताना कुटुंबातील लोकांना देण्यासाठी ते चीज वस्तू खरेदी करू लागले. साड्या, कपडा वगैरे खरेदी केल्यानंतर त्यांना आपल्या पुत्राची आठवण झाली व त्याच्यासाठीही त्यांनी कपडे खरेदी केले. परत आग्रा येथे पोचल्यावर आपल्याबरोबर आणलेल्या चिजा ते नातेवाईकांना देऊ लागले, पण मुलाला आणलेली देणगी पाहताच जिकडे तिकडे हशा पसरला. 8 वर्षापूर्वी आग्रा सोडताना त्यांनी आपल्या नथ्थनला 2 वर्षाचा लहान मुलगा पाहिला होता आणि तो तितकाच लहान असेल या कल्पनेने त्यांनी नथ्थन खानसाठी 2 वर्षाच्या मुलाच्या मापाचे किमती कपडे मोठ्या हौसेने खरेदी करून आणले होते. पण आता नथ्थन 10 वर्षाचा झाला होता, त्याच्या अंगाला ते लहान कपडे आता कसे येणार? आग्र्याला परत आल्यानंतर थोड्याच दिवसांनी शेरखा मृत्यू पावले. बालपण आणि शिक्षण. हे घराणे एकत्रच राहत असल्यामुळे घरात जी वयस्क व्यक्ती राहत असे त्याच्याकडे घराण्यातील सर्व लहान मुलांना तालीम देण्याचे काम असे. गग्गे खुदाबक्ष नेहमी बाहेर दौऱ्यावर अगर जयपूर येथे राहत असल्यामुळे गुलाम अब्बास खां आणि कल्लन खां यांना शेरखां तालीम देत असत. नथ्थन खानच्या लहानपणी शेरखां मारल्यामुळे गुलाम अब्बास खां यांच्यावर नथ्थन खांना तालीम देण्याची जबाबदारी आली. गुलाम अब्बास खां स्वभावाने फार कडक, ते रोज तालीम देत आणि आपल्यासमोर नथ्थन खानकडून मेहनत करून घेत. दौरे आणि सफरी. जयपुरातून बाहेर पडल्यावर ते निरनिराळ्या दरबारी जाऊन गाणी करू लागले आणि थोड्याच दिवसात त्यांनी नाव कमावले. फिरता फिरता एकदा ते दिल्लीला गेले. तेथे शादी खां मुराद खां या प्रसिद्ध घराण्यातील बहादूर खां हे गायक राहत असत. यांचे व नथ्थन खानचे प्रेम टोपीबद्दल भावाचे होते. एकमेकांची टोपी एकमेकांनी घालण्या इतके ज्यांच्यामध्ये प्रेम असे त्यांना टोपीबद्दल भाऊ म्हणत. बहादूर खानी नथ्थन खाना दावत दिली. दिल्लीचे तबलेवाल्यांचे घराणे फार प्रसिद्ध. त्यापैकी मुझफ्फर खां हे प्रसिद्ध तबलजी त्यावेळी हयात होते. मैफल जमली, निरनिराळ्या गायकांची गाणीसुद्धा झाली. शेवटी नथ्थन खां गायला बसले. तो मुझफ्फर खानी तबला हातात घेतला. त्यावेळच्या मोठ्या गायकांच्या ख्यालीची लय ग्वाल्हेप्रमाणे साधारण जलदच असे. नेहमीच्या सवयीप्रमाणे मुझफ्फर खाने ठेका धरला, पण नथ्थन खानी त्यांना सांगितले की ठेका अजून धीमा करा. असे 1-2 नथ्थन खानी सांगताच मुझफ्फर खानना राग आला आणि त्यांनी ठेका एकदम ठाय लईत असा गाढला की ठेक्याची एक मात्रा समजणे कठीण होऊ लागले. इतर गायकांना वाटले की इतक्या गाढलेल्या ठेक्यात नथ्थन खानना गाताच येणार नाही, पण अशा ठेक्यावर गाण्याची खास मेहनत केलेली असल्यामुळे नथ्थन खां मात्र विशेष खुशीत दिसू लागले आणि थोड्या वेळात त्यांनी रंग भरला. मैफल त्या रंगात गुंग झाली. इकडे 1/2 तास झाला तरी नेहमी गायकांना सळो की पळो करून सोडणारे मुझफ्फर खां नुसताच ठेका धरून बसले आहेत याचे लोकांना आश्चर्य वाटू लागले. थोड्या वेळाने नथ्थन खांच त्यांना म्हणाले, खांसाहेब, आपण अधूनमधून थोडे वाजवावे म्हणजे आपल्याही कसबाला वाव मिळेल आणि मलाही मात्रा घेता येईल. हे शब्द ऐकताच मुझफ्फर खानी तबलात सोडला आणि बाजूला जाऊन बसले व म्हणाले, नथ्थन खां, मी आपले नाव आणि कीर्ती ऐकत होतो, तसेच आपले गायन आहे म्हणून मला फार आनंद होत आहे. पण हा ठेका इतका गाढलेला आहे की तो लईत सांभाळणे मुश्किल आहे. त्यात मी गडबड करू शकत नाही म्हणून मी तबला सोडून येथे बसलो आहे. यानंतर खांसाहेब दौऱ्यावर निघाले आणि फिरता फिरता बडोदा येथे आले. तेथे फैज महम्मद खां होते व त्यांच्याच घरी नथ्थन खां उतरले होते. यावेळी नथ्थन खानचे गाणे बडोदा दरबारात झाले. त्यांना 1 कंठा महाराजांनी बक्षीस दिला होता. याच मुक्कामात फैज महम्मद खांनी भास्करबुवा बखले यांचा हात नथ्थन खानच्या हातात देऊन त्यांना सांगितले की हा मुलगा फार हुशार आहे व चांगले नाव काढेल, तेव्हा यांना तुम्ही शिकवा. नथ्थन खाननी ही गोष्ट कबूल केली आणि त्यानंतर ते भास्करबुवांना तालीम देऊ लागले. बडोद्याहून नथ्थन खां मुंबईस आले. बाबलीबाई त्यांची गंडाबंद शागिर्द झाली, पण तिने 1 अट घातली की खांसाहेबांनी वाटेल तेवढी फी घ्यावी, पण आपल्याशिवाय दुसऱ्या कोणाच्या शिकवण्या करू नयेत. भरपूर फी एकाच ठिकाणी मिळून वर आराम मिळत असल्यामुळे खांसाहेबांनी ही अट कबूल केली आणि ते बाबलीबाईंना तालीम देऊ लागले. बाबलीबाईंना अशा तऱ्हेने नथ्थन खानची 6-7 वर्षे तालीम मिळाली. त्या स्वतः फार मेहनती असल्यामुळे त्यांची फारच प्रसिद्धी झाली. भावनगरच्या महाराजांनी मोठी नेमणूक बाबलीबाईंना करून देऊन त्यांना दरबार गायिकेची जागा दिली होती. मुंबई सोडल्यानंतर नथनखा पुन्हा दौऱ्यावर जाऊ लागले. एका मोठ्या शहरी त्यांचे गाणे ऐकण्याचा योग म्हैसूरचे महाराज श्यामराज यांना आला. ते गाणे त्यांना इतके आवडले की त्यांनी खासाहेबांना म्हैसूरला बोलवून घेतले. खासाहेबांचे म्हैसूरचे पहिले गाणे ते ज्या दिवशी म्हैसूरला पोचले त्याच रात्री झाल्यामुळे फारसे जमले नाही, कारण खासाहेब प्रवासाच्या श्रमामुळे फार थकलेले होते. खासाहेबांच्या आग्रहामुळे पुन्हा दुसऱ्या दिवशी महाराजांनी त्यांचे गाणे ऐकण्याचे कबूल केले. हे गाणे मात्र इतके बहारीचे झाले की महाराजांनी खुश होऊन तेथल्या तेथे त्यांना नेमणूक करून दिली आणि ती वंशपरंपरा करून दिली. नथन खान नंतर त्यांचे चिरंजीव अब्दुल्ला खान हेही तेथे नोकर होते. खासाहेब विलायत हुसेन यांनीही ती नोकरी काही वर्षे केली होती. कर्नाटकी संगीतातील विद्वान शेषण्णा व सुभान्ना हेही म्हैसूर दरबारचे नोकर होते आणि महाराजांचे गुरुही होते. त्यांना हिंदुस्थानी संगीताबद्दल फारसा आदर नव्हता, पण नथन खानच्या गाण्यांचा त्याच्यावर असा काही परिणाम झाला की ते त्यांचे भक्त बनले. नथन खान म्हैसूर येथे कायम झाल्यावर त्यांच्या साथीसाठी खासाहेब हैदर खान हे सारंगीये आणि कल्लन खान हे प्रसिद्ध तबलीये यांच्याही नेमणुका झाल्या. पंडित भास्करबुवा. पंडित भास्करबुवांचे पहिले गुरु फैज महम्मद यांनीच भास्करबुवांना नथन खानचे शिष्य करून दिले होते. नथन खान मुंबईस असताना ते भास्करबुवांना तालीम देत असत, पण पुढे खासाहेब मुंबई सोडून गेले आणि भास्करबुवा धारवाड येथील ट्रेनिंग कॉलेजात संगीत शिक्षक म्हणून गेले. खासाहेब म्हैसूरला नोकरीत रुजू झाल्यानंतर मात्र पुन्हा या गुरु शिष्यांच्या गाठी पडू लागल्या. कधी भास्करबुवा म्हैसूरला जाऊन राहत तर वर्षातून 4 महिने तरी खासाहेब धारवाडला येऊन राहत. म्हैसूरला दसऱ्याचा उत्सव फार मोठा होत असे. तेथील समारंभ संपला की खासाहेबांना रजा मिळत असे. भास्करबुवांवर खासाहेबांचे फारच प्रेम असे आणि ते त्यांना आपला पुत्रच समजत असत. भास्करबुवांनीही त्यांची सेवा तितकीच चांगली केली होती. एकदा खासाहेब नथन खानचे भास्करबुवांना पत्र आले की मी धारवाडला येत आहे, तेव्हा माझ्यासाठी घर घेऊन ठेव. भास्करबुवांनी घर पाहिलं, आत सर्व व्यवस्था केली आणि खासाहेबांना कळवलं की घर पाहून ठेवले आहे, आपण यावे. खासाहेब आपल्या कुटुंबासह आले. त्यांना टांगे करून भास्करबुवांनी एका घरात नेले. खासाहेबांची पत्नी घरात शिरली, पण आज जाईना. ती भास्करबुवांना म्हणू लागली, अरे भास्करा, या घरात कोणी राहत आहे? तू आम्हाला चुकून दुसऱ्याच्या घरात आणले आहेस, तेव्हा मी आत कशी जाऊ? तोच भास्करबुवांची पत्नी तेथे आली आणि तिने खासाहेबांच्या पत्नीला स्वयंपाकघरात नेले व मीठ मसाल्यापासून तो जळण काटकापर्यंत सर्व सामान कोठे आणि कसे ठेवले आहे दाखवून दिले. खासाहेबांसाठी सर्व जिन्सा भास्करबुवांनी तयार करून ठेवल्या होत्या आणि त्यामुळे खासाहेबांच्या पत्नीची समजूत झाली की हे दुसऱ्या कोणाचे तरी घर आहे. ही गुरुभक्ती पाहून नथन खान फार खुश झाले. लहरी स्वभाव. खासाहेब एक कुटुंब वत्सल गृहस्थ होते. आपल्या कुटुंबाला सोडून ते एकटेच कुठेही दौऱ्यावर जात नसत. ते कुठेही गेले तरी मुलाबाळांसह जात. त्यांचे मुलांवर अत्यंत प्रेम होते. ते स्वभावाने फार मायाळू व हलक्या अंतःकरणाचे होते. ते फार खर्चिक होते आणि आल्या गेल्याचा सत्कार मोठ्या हौसेने करीत. पैसे हातात आले की खर्च करावे हा त्यांचा स्वभाव. घरात जिन्नस आणावयाचा म्हणजे थोडा थोडका नाही तर पाट्याच खरेदी करायच्या. खासाहेब विलायत हुसेन यांना ते 3-4 वर्षांचे असताना लहान मूल म्हणून कोणी खिसमिस खाण्यासाठी दिले. ते त्यांना फार आवडले आणि दुसऱ्या दिवशी ते खिसमिस मागून हट्ट करू लागले. काय पाहिजे ते धड सांगता येईना, पण मुलगा काहीतरी मागून रडत आहे हे पाहताच खासाहेब मुलगा का रडतो याचा तपास करू लागले आणि त्यांना कळले की मुलाला खिसमिस पाहिजे. खासाहेब लगेच उठले आणि बाजारात जाऊन त्यांनी खिसमिसची एक गोणी खरेदी करून आणली आणि मुलापुढे ठेवली. एकदा म्हैसूरच्या महाराजांनी खुश होऊन खासाहेबांना एक सोन्याचे कडे बक्षीस दिले. त्यावर सुंदर कोरीवकाम केलेले होते. थोड्या दिवसांनंतर दसऱ्याचा उत्सव आला आणि रोज गाणी सुरू झाली. महाराजांच्या नजरेत आले की खासाहेबांच्या हातात कडे नाही. तो उत्सव संपेपर्यंत ते काही बोलले नाहीत, नंतर त्यांनी खासाहेबांना बोलावणे पाठवलं आणि विचारलं, खासाहेब, मी तुम्हाला दिलेलं सोन्याचं कडं कुठे आहे? ते मी तुम्हाला दरबारात घालून येण्यासाठी दिलं होतं, पण गेल्या सर्व उत्सवात ते मला तुमच्या हातात दिसलं नाही. त्यावर खासाहेबांनी उत्तर दिले, सरकार, वो तो बच्चों के पेट में गया. त्यांना अडचण पडल्याबरोबर ते त्यांनी विकून टाकले होते. थोड्याच दिवसात महाराजांनी त्यांना दुसरेकडे दिले आणि ते न विकण्याविषयी बजावून सांगितले. खासाहेबांना गाण्याचे व्यसनच होते. मनमुराद मदिरा सेवन करावी आणि त्या धुंदीत गात राहावे हा त्यांचा नित्य नियम असे. कोणीही घरी यावे आणि मनमुराद गाणे ऐकावे. त्यांना पैशांची हाव मुळीच नव्हती आणि पैशांकरता त्यांनी केव्हाही हट्ट धरला नाही. एकदा भास्करबुवा म्हैसूरला गेले होते. तेथून सर्वच मंडळी धारवाडला येण्यासाठी निघाली. वाटेत एक दिवस बंगलोरला मुक्काम करून पुढे जाण्याचे ठरवले. ज्या दिवशी बंगलोर सोडायचे त्याच दिवशी खासाहेबांना कळले की त्यांच्या ओळखीचे एक गायनप्रेमी एका संस्थेचे दिवाण तेथे आले आहेत. त्यांना भेटण्यासाठी खासाहेब गेले तो त्या दिवाणांना खासाहेबांना पाहून आनंद झाला आणि त्यांनी खासाहेबांचे आपल्या बिऱ्हाडी गाणे नक्की केले. खासाहेबांनी त्या दिवसाचा प्रवास रद्द केला आणि भास्करबुवा व अब्दुल्ला यांना घेऊन ते गाण्यासाठी गेले. जेवणे वगैरे झाल्यावर रात्री 10 वाजता गाणे सुरू झाले. दिवाणसाहेबांनी बऱ्याच लोकांना आमंत्रण दिल्यामुळे श्रोतृवर्ग बराच मोठा जमला होता. गाणे फारच जमले आणि त्या दिवाणसाहेबांच्या आग्रहामुळे खासाहेबांना 4:15 गाणे भाग पडले. गाणे संपल्यानंतर सर्व मंडळी निघून गेली आणि दिवाणसाहेबांनी खासाहेबांच्या हातात बिदागी म्हणून 10 रुपयांची नोट दिली. खासाहेबांनी शांत चित्ताने ती नोट खिशात ठेवली, पण भास्करबुवांना मात्र दिवाणसाहेबांची चीड आली. ते खासाहेबांना सांगू लागले की पैसे घेऊ नका, ते त्यांना परत द्या. आपल्या गाण्याची किंमत 10 रुपये आहे. पण खासाहेब भास्करबुवांना गप्प करू लागले आणि म्हणाले, भास्कर, अरे आपण प्रवासात असल्यामुळे गेले 2 दिवस मेहनत झाली नाही, तेव्हा त्यानिमित्ताने का होईना, 3-4 तास कसून मेहनत झाली ना. दिवाणसाहेबांनी ही मेहनतीची नामी संधी दिली, पैशाकरता काय भांडण करायचं, चल आपण घरी जाऊ. खासाहेब जितके लहरी तितकेच आनंदीही असत. रंगात असतील तर काय करतील त्याचा नेम नाही आणि त्यामुळे कित्येकदा भास्करबुवांना मोठी पंचाईत पडे. धारवाड येथे भास्करबुवांच्या आग्रहामुळे तेथील मुनसबांनी खासाहेबांचे एक गाणे आपल्या घरी केले. खासाहेब लहरीत आले की गाण्याचा अर्थही समजावून सांगत असत. काहे अब तुम आए हो मेरे द्वारे ही सोहोनी रागातली चीज खासाहेबांनी सुरू केली. मुनसबांनी या चीजेचा अर्थ विचारला. खासाहेब अर्थ सांगू लागले. ते म्हणाले, तुमच्यासारखाच एक मुनसब होता, तो झक मारण्यासाठी रात्री बाहेर फिरत असे. असाच एक दिवशी झक मारून तो पहाटे घरी आला तो त्यांची पत्नी म्हणाली, आता कशाला माझ्या घरी आलात, जा जिच्याकडे रात्रभर पडून होता तिच्याच घरी परत जा. हा या चिजेचा अर्थ. हे ऐकताच त्या मुनसबाचा चेहरा उतरला आणि ते आतल्या खोलीत जाऊन बसले. खरे कारण असे होते की खरोखरीच त्या मुनसबाची एक ठेवलेली बाई होती आणि ही गोष्ट गावातल्या सर्वांना माहिती होती. त्यातच घरात जमलेल्या सर्व पाहुण्यांच्या पुढे झालेला हा पाणउतारा त्यांना खपला नाही. त्यानंतर थोड्या वेळात गाणे संपले आणि नथनखा व भास्करबुवा घरी परत आले. घरी आल्यानंतर भास्करबुवा नथनखांना म्हणाले, उस्तादजी, आज काय केलं तुम्ही? त्या मुनसबाचा अपमान झाला आणि ते आता माझ्यावर खूपच रागावले असतील. मला याच गावात राहायचंय, तेव्हा माझी परिस्थिती मोठी कठीण झाली आहे. त्यावर खासाहेबांनी उत्तर दिलं, भास्कर, घाबरू नको, मी त्यांना असं दुसरं गाणं ऐकवीन की ते ही गोष्ट पार विसरून जातील. पण त्यांना आता दुसरे गाणे ऐकवायचे कसे आणि कोणी? भास्करबुवा तर रस्त्यातून जाताना त्या मुनसबांना चुकवून जाऊ लागले, पण खासाहेबांच्या आग्रहामुळे 8 दिवसांनंतर भीत ते त्या मुनसबांच्या घरी गेले आणि झालेल्या प्रकाराबद्दल त्यांनी त्यांची माफी मागितली. काही केले तरी ते मुनसब खासाहेबांचे गाणे ऐकण्यास तयार होईनात. 2-3 दिवस भास्करबुवांनी सतत विनवणी केल्यानंतर एकदाचे ते गाणे ऐकण्यास तयार झाले. पण त्यांनी एक अट घातली की मागच्यासारखा काही प्रकार पुन्हा होता उपयोगी नाही. भास्करबुवांनी ही अट मान्य केली आणि ते भास्करबुवांच्या घरी गाणे ऐकण्यासाठी आले. त्या दिवशी खासाहेबांनी यमनची एक अस्थाई गायली आणि नंतर त्यांनी मुकुट परवारी जाऊ नागरनंदा ही चीज सुरू केली. हे एक कृष्णाचे भजन आहे. ते मुन्सेफ खासाहेबांपासून दूरच बसले होते, पण त्या भजनात ते इतके रंगून गेले की खासाहेबांच्या पुढे जाऊन बसले। शेवटी गायन संपल्यावर ते इतके खुशीत आले की पूर्वी झालेल्या प्रकाराबद्दल मुन्सेफच खासाहेबांची माफी मागू लागले। पुढे मुन्सेफांनी पैसे देऊन खासाहेबांचे एक गाणेही केले। सन 1900 वयाच्या 60व्या वर्षी खासाहेब म्हैसूर येथेच मृत्यू पावले। खासाहेबांना एकंदर 6 मुलगे आणि 1 कन्या होती। खासाहेबांचे एक चिरंजीव अब्दुल्ला खां हे फार तयार झाले होते व त्यांना लोक प्रतिनत्थन खां म्हणत असत। तेही म्हैसूर दरबारचे नोकरीतच होते। खासाहेबांच्या मृत्यूनंतर सर्व कुटुंब धारवाडला आले आणि तेथून मुंबईला आले। खासाहेबांच्या मृत्यूसमयी विलायत हुसेन खां अवघे 6-7 वर्षांचे होते। विलायत हुसेन खां हे एकच नथन खानचे चिरंजीव हयात आहेत आणि त्यांची गादी उत्तम तऱ्हेने चालवित आहेत। नथन खानच्या मनाचा उदारपणा आणि निष्कपटी स्वभाव विलायत खासाहेबांच्यात पूर्णपणे उतरला आहे। खासाहेब नथन खानसारखे गुणी लोक अधूनमधूनच जन्माला येतात। आज 50 वर्षांनंतर त्यांची एवढी तरी माहिती मी वाचकांना देऊ शकलो म्हणून मला समाधान होत आहे। हा लेख जानेवारी 1951 लिहिला गेला।